नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. जेन झी आणि जेन अल्फा पिळगेतल्या विद्यार्थ्यांक शिकवपाक सगळ्या शिक्षकांनी तंत्रगिन्यानाच्या नदरेन तयार जावचे पडटले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मांगला. ते काल गोवा शालांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान परवरे मंडळाच्या वास्तूत खासा कार्यावळीचे मुखेल सोयरे म्हूण उलयताले. गोवा शालांत मंडळाची वास्तू फुडल्या पिळग्यांक प्रेरणादायी थारू अशें तांणी मांगलें. गोवा शालांत मंडळान सगळ्या सोयी सुविधांचो लाव राज्यातल्या विद्यार्थ्यांक दिवचो अशें तांणी सुचयलें.
पीपल आर द झेन एक्स, झेन झी आणि झेन अल्फा हांकां आमकां शिकोवपाचें आसा. देर इज अ गॅप डिफरन्स. आमी म्हणटाले झेन एक्स झेन एक्साक शिकयता देर इज अ वेव्हलेंथ मॅचिंग, बट नाव देर इज अ नो वेव्हलेंथ इज मॅचिंग म्हणल्या उपरांत देर इज अ डिफरन्स. ओके, आणि हे डिफरन्सीस आसता आसतना शिकोवप एक चॅलेंज आसा. आमी पळयताले की नाव द टॅक्नॉलॉजी इज विथ देम, तांच्या कडेन टॅक्नॉलॉजी आसा. एक एकदां ती टॅक्नॉलॉजी आमकां एडॉप्ट करता आसतना इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस, फॉर देम दे आर इजिली इट इज अन एडॅप्टेबल फॉर देम. ताका कोणी शिकोवचे पडोंक ना, ते पळोवनूच शिकले सगळे. आमकां सगळे शिकोवचे पडला आणि म्हणून ह्या भुरग्यांचो फ्युचर घडोवपा खातीर म्हाका दिसता अशा पद्दतीन 50 वर्सां बोर्डाची जाल्या उपरांत फुडल्या 50 वर्सांची फ्युचरिस्टीक तयारी करपा खातीर दीस इज द रायट टायम.
काल झाल्या ह्या कार्यावळीत ज्ञानद्वार गुरुकुल, रत्नसंकलन, लोकपथ, विज्ञान आणि कला प्रदर्शन, परख केंद्र, प्रज्ञापथ अशा वेगवेगळ्या सुवातींचे मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी उक्तावण झालंय.
आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन एनईपी इम्प्लिमेंटेशन खूप स्मूथरित्या आणि खूप बऱ्या पद्धतीत हे इम्प्लिमेंटेशन सुरुवात झाला. त्याचा सपोर्ट सगळ्या एडेड आणि ग्रँटीड एडेड आणि नॉन एडेड सगळ्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे मेळा. त्याचा अजूनही सगळ्या जणांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करचो. इन फ्युचर जे गोवा विल बी वन ऑफ द टॉप इन एड्युकेशन सेक्टर. हा कित्याक सांगता, कारण ज्या पद्धतीत बोर्ड विल सेट द पेपर देर इज अ इक्विवेलन्सी एव्हरीवेअर इन एव्हरी स्कूल्स. एक खूप स्टँडर्ड आम्ही हाय करून दौरलेलो असा. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामीक बसपा खातीर पहिली पासूनच तयार करपाक जाय आणि ताचे प्रिपेरेशन हे गोवा बोर्डाचो पेपर सेटिंग झाल्या उपरांत एक बेंचमार्क आम्ही सेट करतले.
आदिवासी उदरगत मंत्री रमेश तवडकर हांणी आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतली. हे बसकेत वेगवेगळ्या विषयांचेर चर्चा झाली, खासा करून आदिवासी इमारती बांदप आदिवासी खात्या खाला प्रकल्प आणि हेर विषयांचेर चर्चा झाली. प्रसार माध्यम प्रतिनिधींकडेन उलयतना मंत्री रमेश तवडकर हांणी आदिवासी भवन बांधपाची प्रक्रिया वेगान हातात घेतले आणि ते रोखडेच पुराय करतले अशें सांगले.
ट्रायबल डिपार्टमेंटाची जी मिटींग आम्ही घेतली, जी आदिवासी विकास योजने अंतर्गत एका प्रोजेक्टा खातीर 3 कोटीपर्यंतची कामं घेऊक मेळटा आणि त्या दृष्टिकोनातून तो टेक्निकल सेल स्पीडअप करप ही माझी पहिली प्रायोरिटी आशिल्ली आणि त्या प्रायोरिटीनुसार तो सेल आम्ही सेटअप केलो आणि ताजी कामं मार्गाक लागली असा. बऱ्याच वेळाचेर एक एलिगेशन येतालं ते की ट्रायबल भवन जो विषय असा न्ही म्हणजे परवरीचो, त्या विषया संदर्भात खूप एलिगेशन येताले, खूप वर्सांची लाँग पेंडींग मागणी असा आणि ताजेर सुद्धा विशेष करून आम्ही लक्ष घालून असा न्ही फुडल्या साधारणच्या महिने भीतर ती पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून ताजे टेंडर जाऊ शकते हजे संदर्भात ते. आणि त्याचबरोबर आर्टिकल 275 जो असं सेंट्रल जे स्पॉन्सर्ड जे स्किमी असा त्या संदर्भातले काही प्रोजेक्ट असा ते आमकां स्पीडअप करपाक जाय आणि त्याच फोनातून आज टेक्निकल सेलाचे सगळे म्हणजे सगळ्यांनीच मिटींग घेऊन आसा न्ही ती हे बजेट सेशन सुरू जावचे पहिले काही प्रोजेक्टाचे टेंडर करप असा प्रकारचा विषय आज घेऊन बशिले आणि त्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न आम्ही फाटले 2-4 महिने हा म्हणजे मिनिस्टर येतकच.
आज गोंयभर राष्ट्रीय कृमी निर्मूलन दीस पाळटले. ह्या दिसा 1 ते 2 वर्सां पिरायेच्या सगळ्या भुरग्यांक आल्बेंडाझॉल 200 मिलीग्रॅम आणि 2 ते 19 वर्सां पिरायेच्या सगळ्यांक आल्बेंडाझॉल 400 मिलीग्रॅम ही दंतनाशक गुळी दितले. हो कार्यक्रम यशस्वी करपा खातीर सगळे पालक, शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुराय सहकार्य दिवपाची विनंती भलायकी सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण मंडळान केल्या. 10वी नापास झाल्या भुरग्यांक आता शालांत मंडळावरवी 10वी पास जावपाची संद मेळटली. दरेका म्हालात 1 विद्यालय हाच्या खातीर केंद्र म्हणून स्थापन जातले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. काल परवरे शालांत मंडळाच्या इमारतीच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजीत चडात चड तापमान 34.4 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे 20.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.